हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. परांजपे स्कीम मधून बोलतोय. तुम्ही इव्हेंट व्हिजिट केला होता ना आमचा? हा, तर तिथे कोणत्या फ्लॉर म्हणजे प्रॉपर्टी वगैरे आवडली का मॅम? चालेल मॅम, नो प्रॉब्लेम. थँक्यू.